ఉంటుంది టోకన్ ఖుషాలు మనతోయా. మీ బాబురావు బోల్తోయా.
सखदेव बोलतोय.
कुठनं बोलताय?
कोल्हापुरातून. बुलेट द्यायची होती ना.
बुलेट
बिलेवडीतनं नंबर दिला मला.
नाही नाही द्यायची नाही. बुलेट
बुलेट आहे ना तुमच्याकडे?
आहे की.
बुलेट काढायचे बोललेला की.
काढायचे म्हणजे
विकणार आहे ना?
नाही हो.
सखदेव बोलतोय मी कोल्हापुरातून.
होय सखदेव बोलताय बरोबर आहे. पण काय कधी आपली भेट झाली?
बिलेवडीत भेटलं नव्हतं का?
नाही नाही बिलेवडीत कधी भेटलेलो.
चोपडेवाडीचे मोरे ना.
होय.
बुलेट द्यायचे बोललेला की तुम्ही?
नाही नाही.
मला नंबर दिला बुलेट विकायचे म्हणून.
नाही विकायचे म्हणत आणि विकायचे विकायचे काय विकायचे नाही. गाडी
मग सांगितलं कसं?
गाडी आमची. कोणाची?
कोणाची?
गाडी आमची.
तुमची गाडी आहे?
हा.
तीच विकणार आहे ना?
मग तीच म्हणते. विकायची नाही म्हणून सांगितलं तर विकणार आहे. विकणार आहे कसं काय म्हणालाय म्हणलं.
किती सालचा आहे मॉडेल?
किती मॉडेल आहे?
दोन आहेत का तुमच्याकडे?
दोन कशाला ठेवतोय? एकटा माणूस मी दोन आणि चार गाड्या कशाला ठेवतोय?
चार आहेत.
चार कशाला ठेवतोय?
चार आहेत काय म्हणलं?
आता दोन आहेत काय म्हणून तुम्ही विचारत? दोन गाड्या ठेवतोय. एकट्यासाठी एकच गाडी पुरेशी होती.
नाही नाही तुम्ही 81 मॉडेल आहेत म्हटलं ना.
होय. 81 मॉडेल नाही. 81 मॉडेल आहे. मॉडेल्स नाही.
81 मॉडेल आहे.
हा.
मग मॉडेल काय म्हटलं? 81 आहेत.
मॉडेल नाही. 81 मॉडेल आहे.
मग मॉडेल नाही काय म्हटलं?
मॉडेल्स म्हणजे वेगळ्या प्रकारचे 81 गाड्या असं काय विचारत आहे मला वाटलं.
आहेत तेवढ्या?
नाही नाही तेवढ्या कुठल्या.
आता ऍव्हरेज किती पडते त्याचं?
ऍव्हरेज आहे 40-45.
45?
हा.
बरी आहे की. मग काय विकायला लागलाय?
विकणार नाही. विकणार म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला?
तुम्ही शेती करता ना?
हो.
ट्रॅक्टर आहेत तुमचे?
आहेत
की. बरोबर आहे की. मग भिलेवडीत बोलणं झालं तर आठवत आहे का?
भिलेवडीत नाही बोलणं झालं.
कधी घेतली गाडी साधारण?
काही सारी घेतल्या.
मग काय एवढी जुनी गाडी काय ठेवून करणार आहे तुम्ही?
जुनी नाही मस्त टाकाटक आहे.
मग काय ते विकायला लागलाय?
विकत नाही हो साहेब. विकणारच. आता परवा 50,000 रुपये घातले तिला.
काय किंमत काढली?
विकायची नाही तर किंमत काढायचं काय काम आहे?
50,000 आहे ना?
नाही नाही. 50,000 केल्या तिला.
50,000 खर्च केलाय?
हा.
मग काय विकायला लागलाय?
नाही विकणार.
अहो आता म्हणते 50,000 किंमत काढली आहे.
विकाय नाही आपली गाडी. विकायची असली तर तुम्हाला निरोप त्या फोनवर फोन करतो.
विकणार आहे?
आमची नाही. बाहेरचे फोन आहे. दुसरे विकायची असली फोन करतो.
नाही मला तुमची गाडी विकणार म्हटलेलं असं कळलं.
नाही साहेब तुमची देत नाही गाडी.
नाही देणार?
नाही देणार.
थोडी द्या की.
नाही नाही थोडी लय काय
आहे.
थोडी लय काय आहे?
हँडल.
हँडल घेऊन काय करताय?
चाक.
कस काय विचारताय? चाक देताय का? हँडल देताय का? चाक हँडल देते गाडी ठेवून.
सीट.
बरं ठेवू का आता?
तुम्ही काय बोलायचं काय? तुम्ही एकदा देणार म्हणताय तर नाही म्हणताय.
काय देता? हँडल देताय का? सीट देताय का? चाक देताय का?
मग अख्खी गाडी जर तुम्ही देत नसाल तर आम्ही काय मागणार सांगा तुमच्याकडे?
चाकर गाडी घेऊन चाकर हँडल घेऊन तुम्ही काय करणार आहे?
ते तुम्हाला काय करायचंय?
तुम्हाला काय करायचंय म्हणजे?
हा.
गाडी माझी का तुमची?
अहो तुम्ही विकणार आहे म्हणून सांगितलं.
कोणी सांगितलं विकणार आहे म्हणून? नाही सांगितलं विकणार आहे म्हणून मी.
मग माझी गाडी काय म्हणताय तुम्ही?
हा.
मगास दोन तीनदा म्हणताय माझी का तुमची, माझी का तुमची. माझी गाडी असती तर तुम्हाला मी विचारला असतं काय?
माझी द्यायची नाही म्हणून साहेब. विषय संपला. 50,000 विचारताय का? देताय का? हँडल देताय का? सीट देताय का?
अहो मग विचारायला नको काय? जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर देताय काय? विचारायला.
माझी वस्तू द्यायची नाही म्हणणार. परत काय विचारणार असते सरकारने?
अहो तुम्ही एकदा देणार म्हणताय.
नाही द्यायची.
लायसन तरी द्या.
कसलं लायसन? द्या.
लायसन आहे ना तुमच्याकडे?
माझं लायसन घेऊन तुम्ही काय करणार आहे?
ते तुम्हाला काय करायचं?
काय करायचंय म्हणजे?
अहो लायसन तुम्ही देणार आहे की नाही सांगा मला.
माझं लायसन तुम्हाला कसं मिळेल?
का बरं?
तसं लायसन माझं लायसन घेऊन तुम्ही काय करणार आहे?
मी काय पण करीन त्याचं.
काय पण करेन? मी द्यायला नको का?
मग गाडी तरी द्या.
गाडी पण गाडी द्यायची नाही.
चाक.
चाक द्यायची की? काय विचारताय? चाक द्यायची का? हँडल द्यायचा का?
एक तरी वस्तू द्यायला तयार व्हा की स्वतःकडची. माणसानं कसं दानशूर असावं?
दानशूर मस्त आहे. आम्ही पण गाडी आमची द्यायची नाही म्हटलं विषय संपला की.
प्रॉब्लेम काय तुम्हाला विकायला? दोन ट्रॅक्टर आहेत ना तुमच्याकडे?
माहित आहे आम्हाला. आम्हाला लागतंय सगळं ते.
मग ट्रॅक्टर मधनं फिरायचं ना?
तुम्ही सांगा आम्हाला काय काम आहे? ट्रॅक्टर मधनं फिरा, बैलगाडीतनं फिरा,
हे बघा. मी सरळ विचारते. सरळ बोलायचं असलं तर बोला तुम्ही.
अहो सरळच बोलतोय आम्ही पण. मग ट्रॅक्टर मधनं फिरा म्हणजे?
अहो मग आहेत ना ट्रॅक्टर?
आहेत की ट्रॅक्टर?
मग फिरायला नको त्यात ना?
त्यांना आम्हाला फिरायचं फिरतोय की? मग तुम्ही सांगायचं काय काम?
मग बुलेट ठेवून काय करणार आहे?
बुलेट शो साठी ठेवले आम्ही.
म्हणूनच विका.
आता पुन्हा फोन उचलाल.
मी 94.3 टोमॅटो एफ एम मधून बाबूराव बोलतोय.
नमस्ते. नमस्कार.
ऐकताय का कार्यक्रम?
ऐकतोय की.
बरोबर. कसा वाटतोय?
चांगला आहे की.
हॅलो.
हा.
विकास चौगुले म्हणून तुमचे.